नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. येत्या काळात देशाच्या काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटांचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला असून या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी सज्जता अधिक दृढ करावी असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं केलं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र पाठवलं आहे. सर्व रुग्णालये आणि आरोग्य सुविधांमध्ये उष्माघात व्यवस्थापनासाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच रुग्णवाहिका सेवा सज्ज ठेवणं, पूर्वसूचना प्रणाली सक्षम करणं आणि उष्माघाताच्या घटनांची नोंद संबंधित पोर्टलवर ठेवणं आवश्यक असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अतिउष्णतेचा आरोग्यावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी तसंच उष्णतेशी संबंधित आजार आणि मृत्यू रोखण्यासाठी तातडीचं नियोजन आणि समन्वित कृती अत्यंत महत्वाची असल्यावर सचिवांनी भर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिक्कीमच्या 50व्या स्थापना दिनाच्या समारोप समारंभात सहभागी झाले. सुमारे 4,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. दरम्यान पंतप्रधान आजपासून उत्तर प्रदेशच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. वाराणसी इथं महिला संमेलनाला ते उपस्थित राहतील. यावेळी 6,350 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होईल. काशी विश्वनाथ मंदिराला भेट देऊन पंतप्रधान दर्शन आणि पूजा करतील. बनारस पुणे आणि अयोध्या मुंबई या 2 नव्या अमृत भारत एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना ते हिरवा झेंडा दाखवणार आहेत. लडाखचे उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी लडाखमध्ये 5 नवीन जिल्ह्यांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता लडाखमध्ये 2 ऐवजी एकूण 7 जिल्हे असतील. केंद्रशासित प्रदेशात नुब्रा, शाम, चांगथांग, झंस्कार आणि द्रास या 9 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. उपराज्यपालांनी याला ऐतिहासिक पाऊल म्हटलं असून यामुळे जनतेची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली आणि विकसित लडाखच्या दृष्टिकोनाला बळ मिळेल असं त्यांनी सांगितलं. देशात खतांच्या उपलब्धतेमध्ये कोणतीही अडचण नाही, मागणीपेक्षा पुरवठा सातत्यानं अधिक असल्याचं सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. खते विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा शर्मा यांनी पश्चिम आशियातल्या घडामोडींची माहिती देण्यासाठी आयोजित आंतरमंत्रालयीन बैठकीत ही माहिती दिली. देशात युरियाची आवश्यकता 18 लाख मेट्रिक टन इतकी असून उपलब्धता 71 लाख मेट्रिक टन इतकी होती, तर डीएपीची आवश्यकता जवळपास 6 लाख मेट्रिक टन इतकी असताना उपलब्धता 22 लाख मेट्रिक टनपेक्षा जास्त होती असंही त्यांनी सांगितलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी या उद्देशानं तसंच चौंडीगावचा विकास करण्याच्या दृष्टीनं विकास कामं हाती घेण्यात आली आहेत. चौंडीमध्ये दर्जेदार सुविधांच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत या संदर्भातल्या बैठकीत दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी 681 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून या प्रकल्पांतर्गत अहिल्यादेवींचा भव्य पुतळा, सुशोभित उद्यान, नदीकाठचा विकास, आधुनिक संग्रहालय, ओपन एअर थिएटर आणि पर्यटन सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. राज्यातल्या मोठ्या गृहनिर्माण संकुलातील सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा आणि गृहनिर्माण संकुलातील कचरा विलगीकरण यांचं ऑडिट केलं जात असून दोषींवर दंडात्मक कारवाई केली जाईल अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिली. पुण्यात प्लास्टिक रिसायकलिंग शो इंडिया आणि भारत रिसायकलिंग शो यांच्या वतीनं रिसायकलिंग व्हिजन सिरीज 2026 ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या निमित्तानं झालेल्या पत्रकार परिषदेत कदम यांनी एमपीसीबीची प्रदूषण नियंत्रणाबाबतची भूमिका स्पष्ट केली. लातूर शहरात गोवंश संरक्षणाचा संदेश देण्यासाठी काल भव्य दिंडी काढण्यात आली. विविध सामाजिक धार्मिक संघटनांच्या वतीनं काढण्यात आलेल्या या दिंडीच्या माध्यमातून गोवंश संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातले मराठी विभाग प्रमुख तथा भाषा संकुल संचालक प्राध्यापक डॉ पृथ्वीराज तौर यांना फ्रेंड्स ऑफ नवासा हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. नॅशनल रायटर्स असोसिएशन ऑफ साऊथ आफ्रिका या शिखर साहित्य संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात येतो. डेन्मार्कमध्ये हॉर्सेन्स इथं सुरू असलेल्या थॉमस उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारतानं ऑस्ट्रेलियाचा 5-0 पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. या स्पर्धेत अ गटातल्या देशांमध्ये भारत आणि चीन अव्वल स्थानावर असून उद्या त्यांच्यात लढत होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.